हरी हरी। आज या महिन्यातला चौथा शनिवार आपला अनुषंगिक साधनेचा दिवस आहे। अनुषंगिक साधने करता योग्य अशी काही काव्य मी मध्यंतरी केली, त्या काव्यांपैकी एक काव्य आज आपण अनुषंगिक साधने करता म्हणून घेणार आहोत। ही अनुषंगिक साधना त्याच्या कल्पनेसहित जर आपल्याला नीट स्मरत असेल तर करण्यासारखी आहे, पण केवळ समुदायामध्ये एकजिन्सीपणाने साधना होण्यासाठी म्हणून मी मध्ये काही काही बोलणार आहे। मी आधी काव्य वाचून दाखवतो। स्वहिता कारणे बैसावे, देह बुद्धी ते समजावे, समजोनिया त्यागावे, तेने लाभे समाधान। सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मातो तूची जाण, गुरुवाक्याचे चिंतन अत्यादरे करावे। स्वहिताच्या करता साधनेला बसावं। स्वहित म्हणजे आपल्या स्वतःचं हित। स्वहित याचा अर्थ आत्मलाभ। आपल्या ठिकाणी देह बुद्धी आहे हे समजून घ्यावं आणि देह बुद्धी आपल्या ठिकाणी आहे हे समजल्यानंतर त्या देह बुद्धीचा त्याग विवेकाने करावा। देह बुद्धीचा त्याग झाल्यानंतरच समाधान प्राप्त होतं आणि त्यातच स्वहित असतं। याकरता म्हणून तूच आत्मा आहेस, तूच परमात्मा स्वरूप आहेस अशा अर्थाचं जे सद्गुरु वचन आहे त्या वाक्याचं चिंतन करावं। सत चित आनंद पूर्ण स्वरूपाचे निधिध्यासन, आत्माकारे अनुसंधान प्रयत्ने असो द्यावे। तूच परमात्म स्वरूप आहेस असं सद्गुरूंनी सांगितल्यानंतर आपण कसे परमात्म स्वरूप आहोत याचं चिंतन करावं। आपण सत्स्वरूप आहोत अर्थात अविनाशी, चित स्वरूप म्हणजे चैतन्य मात्र आणि आनंद स्वरूप आहोत अशा रीतीने आपल्या स्वरूपाचं निधिध्यासन करावं। आपण आत्मरूपच व्हावं आणि आत्म्याचं अनुसंधान करावं। सोहम भजनी स्थिरावोन, करावे मनोजयाचे साधन, तेने संसार भय खंडन, स्वरूप सुख प्राप्त होय। आपल्या परमात्म स्वरूपाचं चिंतन केल्यानंतर काही काळ सोहम भजन करावं, तोच मी आहे अशा रीतीने आठव करावा। मनोजय या सोहम भजनानेच प्राप्त होत असतो। मनोजय झाला की संसार भयाचं देखील खंडन होत। सोहम भजने कर्मक्षय, स्थिती बाणता अक्षय, प्रपंच आघवा मोक्षमय, निश्चय बाणे साधकाचा। मग सोहम ध्यानी रंगोन, साक्षित्व ही ओलांडोन, उन्मनी सुख साधून, घडे एकत्व आत्मरूपी। सोहम भजन काही काळ केल्यानंतर मग सोहम ध्यान करावं। ध्यानामध्ये प्रथम साक्षी असावं विचारांचा, त्यानंतर केवळ साक्षी शिल्लक राहील. पण विचार शून्यतेच्या सापेक्ष साक्षी फार काळ राहू शकत नाही. जर विचार असतील तर विचाराचा साक्षी असेल. विचार संपल्यामुळं विचाराच्या सापेक्ष असणारा साक्षी देखील संपून जातो आणि साक्षीला स्वरूपबोध प्राप्त होतो. या स्वरूपबोधामध्ये उन्मनी सुख म्हणजे परमात्म्याशी एकरूपतेचं सुख साधकाला प्राप्त होतं. घडे एकत्व आत्मरूपी, आत्मरूपाचे भान होता शांती समाधान, गुरुकृपेची खूण भाग्य बळे हातासी ये. उपासनेच्या शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, चराचरी कमलापती एकमात्र संचला दिसे. गुरुकृपे करुनी आशीर्वाद देतसे स्वामी मकरंदनाथ, साधन मार्गी प्रेम विशुद्ध सोहम स्मरण लाभावे. अशा प्रकारचं हे काव्य आहे. या काव्यावर आधारित साधना आपण करणार आहोत. त्याकरता आपण डोळे मिटून बसणार आहोत. आपला डोळे मिटून बसण्याचा उद्देश परमात्म प्राप्ती अर्थात निखळ आनंदाची प्राप्ती, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती असा आहे. हेच आपलं स्वहित आहे. या स्वहिता करता बसणं आवश्यक आहे. आसीन संभवात तसे आपण बसलेले आहोत. आपण कळत न कळत आपल्या स्वतःला देह मन बुद्धी अर्थात देह संघात तो मी असं समजत असतो. देह माझा आणि देह संबंधित देखील माझे. देह म्हणजे मी आणि देह संबंधित ते माझे. अशा प्रकारे मी आणि माझ यांनी ही देहबुद्धी काम करते. आपल्याला नाम रूप वर्ण आकार जात कुळ राष्ट्र विविध प्रकारचे अभिमान असतात. हे देहबुद्धीपोटी असतात. आपल्या गुणांचा अहंकार असतो, देहबुद्धीपोटी असतो. आपण समजून घेऊ, नाना प्रकारच्या चिंता देहबुद्धीमुळे असतात. सर्व अशांतीला देहबुद्धी हे कारण आहे. आपल्या ठिकाणी असणारा काम आणि कामना देहबुद्धीपोटी आहेत. सर्व विकार देहबुद्धीला लागलेले आहेत. ही देहबुद्धी आपल्याला आहे हे प्रथम समजलं पाहिजे. स्वहित होण्यासाठी ही देहबुद्धीच आडवी येते हेही आपण समजून घेऊ. विवेकाने आपण देह मी या भावनेचा त्याग करूया. त्याऐवजी देह मन बुद्धीच्या बुडाशी अधिष्ठानभूत असणारं चैतन्य मात्र तत्व आपण आहोत. सोहम आत्मा स्वानंद धन अजन्मा तो तूची जाण. हे जे चैतन्य आहे हे जन्मरहित आहे. आपण जन्मरहित आहोत. आपण परमात्म स्वरूप आहोत, अर्थात सत चित आनंद रूप आहोत. आपण सत रूप म्हणजे अविनाशी शाश्वत. जन्म मरण रहित केवळ अस्तित्व मात्र असे आहोत. जो अस्तित्व मात्र अविनाशी तोच चैतन्य रूप आहे, ज्ञान रूप आहे, जाणीव रूप आहे. जे सत आहे तेच चित आहे. आपलं स्वरूप जसं अविनाशी अस्तित्व मात्र आहे, तसंच आपण शुद्ध जाणीव स्वरूप आहोत, चेतन मात्र आहोत. अविनाशी चैतन्य रूप असल्यामुळं आपल्याला मरण दुःख नाही. भय नाही. चिंता नाही. अशांती नाही. उलट आपण अभय शांत सुख स्वरूप आनंद स्वरूप आहोत. परत एकदा चिंतन करू. आपण सत स्वरूप आहोत. अविनाशी जन्म मरण रहित शाश्वत जे सत आहे तेच चित स्वरूप आहे चैतन्य मात्र ज्ञान मात्र. जाणीव मात्र अविनाशी आणि चेतन स्वरूप असल्यामुळे मृत्यू भय नाही. अशांती नाही. या उलट आपण अभय स्वरूप शांत प्रेम सुख आनंद रूप परमात्माचा होत. असं शांतपणाने चिंतनाची दोन आवर्तन तुमच्या मनाशी करा. सोहम आत्मा स्वानंद घन असे आपण आहोत. परमात्म स्वरूप आहोत. तो परमात्माच मी अशा सोहम बोधावर आहोत. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. आपला किंचित चाललेला श्वास नेहमीचा श्वास नाकपुडी पासून ते नाक कपाळाला जिथे येऊन मिळालं त्या आज्ञाचक्रापर्यंत श्वास बाहेर पडतो आहे. श्वास बाहेरून आत घेतला जातो आहे. श्वास घेताना नागपुडीपासून आज्ञाचक्रापर्यंत लक्ष द्या. सोडताना आज्ञाचक्रापासून नागपुडीपर्यंत लक्ष द्या. श्वास घेताना नागपुडीपासून आज्ञाचक्रापर्यंत लक्ष देताना सो असं म्हणा. सोडताना आज्ञाचक्रापासून नागपुडीपर्यंत लक्ष देत हम असं म्हणा. सोहम भावानी लक्ष ठेवायचं आहे. आपण परमात्म स्वरूप आहोत, सच्चित आनंद स्वरूप आहोत असा भाव आहे आणि श्वास घेताना सो सोडताना हम असा शब्द आहे. आता विशुद्ध चक्रापासून म्हणजे कंठापासून ते आज्ञा चक्रापर्यंत श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. एक अवंढा घेऊन बघा, जिथं स्पर्श होतो तिथून श्वास घेताना सो असं म्हणत आज्ञा चक्रापर्यंत लक्ष द्यायचं आहे. सोडताना हम असं म्हणत आज्ञा चक्रापासून ते विशुद्ध चक्रापर्यंत लक्ष द्यायचं आहे. सोहम भावाने राहायचं आहे. एकही श्वास वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक श्वासाबरोबर सोहमचं आलंबन, सोहम भावानी लक्ष. हे सोहम आलंबन धरताना देहाला विसरून जा. देह भावनाच विसरली तर कर्म विसरतील, प्रपंच ओसरून जाईल. पण मुक्त असल्याची, परमात्माच असल्याची भावना निर्माण होईल. सोहमचं आलंबन चालू ठेवा. आता कंठाच्या ऐवजी हृदयापासून आज्ञाचक्रापर्यंत श्वासावर लक्ष ठेवा. किंचित दीर्घ श्वास घ्याल. श्वास घेतल्यावर सोडायच्या आधी अर्धा क्षण थांबा आणि सोडा. आता नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहमचे दीर्घ 4-5 श्वास घ्या आणि मग ध्यानाला बसा. ध्यानाला बसा. मस्तकाच्या पोकळीमध्ये चिदाकाशात परमात्मा भावाने तुम्ही आहात. सत म्हणजे अविनाशी अस्तित्व मात्र, चैतन्य रूप, जाणीव रूप. शांत, सुख, प्रेम, आनंद रूप. आता श्वासावर सोहम नको, श्वासाकडे दुर्लक्ष. देहाची जाणीव नको, फक्त मस्तकाच्या प्रदेशात चैतन्य रूपाने, अविनाशी रूपाने, आनंद रूपाने तुम्ही आहात. मात्र तसे शब्दही नकोत, कुठलाच विचार नको. केवळ अस्तित्वाने राहायचं. निर्विचार परमात्मेशी तदाकारता। कोणाकोणाच्या ठिकाणी एखादी एखादी वृत्ती जर उठायला लागली असेल तर आपण परमात्मा हा भाव संपून जातो असं तुमच्या लक्षात येईल आणि त्या वृत्तीकडंच संपूर्ण लक्ष तुमचं जाईल आणि तुम्ही चिंतन करायला सुरुवात करा। अशा वेळेला आपण परमात्मा आणि उठलेली जी वृत्ती आहे ती आपल्यापेक्षा अन्य हे लक्षात येऊ दे आणि त्या वृत्तीचा साक्षीत्वाने त्याग करा। वृत्तीचा त्याग केल्यानंतर वृत्ती शून्यता प्राप्त होईल। या वृत्ती रहिततेचे देखील साक्षी व्हा। परत जर वृत्ती उठली तर परत तिचा त्यागच करायचा। वृत्ती शून्यतेचं देखील साक्षी व्हायचं। आपल्यापैकी कोणी पहिल्या भावातच अजून असतील, परमात्मा भावातच असतील, वृत्ती उठायला सुरुवातच झाली नसेल, कोणाकोणाच्या ठिकाणी वृत्ती उठत असेल आणि ती वृत्ती तो सोडून देत असेल, वृत्तीचा साक्षी असेल, परत वृत्ती उठेल, त्या वृत्तीचाही तो साक्षी असेल. तर कोणाला वृत्ती सोडून दिल्यानंतर दीर्घ काळ वृत्तीरहितता अनुभवाला येत असेल आणि त्या वृत्तीरहिततेचा तो साक्षी असेल. आपल्यापैकी कोणी दीर्घ काळ वृत्तीरहिततेचा साक्षी असेल वृत्ती खेरीज एकटा साक्षी शिल्लक राहिला वृत्ती उखल्यामुळं साक्षीत्व धारण केलेलं होत. वृत्तीच नसेल तर साक्षीला आपण परमात्मा आहोत असा बोध प्राप्त होतो अशा भावनेत काही साधक असतील. मनाच्या अमन अवस्थेनंतर होणारा परमात्मा बोध म्हणजे उन्मनी. देह भाव विवर्जित निखळ स्वरूप स्थिती म्हणजे उन्मनी. देह भावनेचा आठव विसरलेला आहे. स्थळ काळ भावना विसरलेली आहे. चिदाकाशात परमात्मा होऊन राहिलेला आहे. परम शांत परम सुखमय स्वरूप स्थिति. स्वानंद घन अजन्मा परमात्माच होऊन राहणं, गुरु कृपेची पूर्ण खूण. देव आणि भक्त एक होऊन गेले. देवाप्रमाणे भक्त देखील निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद होऊन गेला. हे ध्यान विसर्जित करताना परत एकदा कंठापासून ते आज्ञा चक्रापर्यंत चाललेल्या सोहम श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. सोहम भावनेने विशुद्ध चक्रापासून श्वास घेताना सो आज्ञा चक्रापर्यंत श्वास सोडताना हम विशुद्ध चक्रापर्यंत सोहम भावाने लक्ष द्यायचं आहे. परत एक मिनिट भर ध्यानाला बसायचं आहे. ध्यानातून खाली येताना सद्गुरूंना मनोमन नमस्कार करायचा आहे. आपण परमात्मा हा भाव न विसरता सगळा परिसर आपल्याला जाणवायला लागेल. तो जाणवू देत तोही परमात्मा स्वरूप आहे. भगवत भावाने भरलेला आहे अशा पद्धतीने परिसर जाणवू देत चराचरामध्ये आपल्या सकट परमात्माच आहे. आणि याच भावनेनी आपले तळहात एकमेकांवर किंचित लासून आपल्या चेहऱ्याला डोळ्याला स्पर्श करत आपल्याला डोळे उघडायचे आहेत. गेला एक तास पर्यंत आपण ज्या काव्याच्या आधारावर साधना केली आपण परत एकदा ते काव्य पाहूया. स्वहिता कारणे बैसावे, देह बुद्धी ते समजावे, समजोन या त्यागावे, तेने लाभे समाधान. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण. गुरुवाक्याचे चिंतन अत्यादरे करावे, सत चित आनंद पूर्ण, स्वरूपाचे निधिध्यासन, आत्मा कारे अनुसंधान, प्रयत्ने असो द्यावे. सोहम भजनी स्थिरावोन, करावे मनोजयाचे साधन, तेने संसार भय खंडन, स्वरूप सुख प्राप्त होय. सोहम भजने कर्म क्षय, स्थिती बाणता अक्षय, प्रपंच आघवा मोक्षमय, निश्चय बाणे साधकाचा. सोहम ध्यानी रंगोन, साक्षित्वही ओलांडोन, घडे उन्मनी सुख साधून, घडे एकत्व आत्मरूपी, आत्मरूपाचे भान होता शांती समाधान. गुरुकृपेची खूण भाग्य बळे हातासी ये. उपासनेच्या शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, चराचरी कमलापती एकमात्र संचला दिसे. गुरुकृपे करुणी आशीर्वाद देतसे स्वामी मकरंदनाथ, साधन मार्गी प्रेम विशुद्ध, सोहम स्मरण लाभावे. हरी हरी स्वामी. साधना कोणतीही साधना सोपीच आहे, अवघड नाहीये. साधना करणारा फक्त पाहिजे. तशा तऱ्हेने भावाने प्रेमाने निश्चयाने अंतर्बळ वापरून साधना करणारा जर असेल तर ध्यानाची साधना देखील कठीण नाहीये, नामाची देखील साधना कठीण नाहीये, सोहम भजन अवघड नाहीये. एवढंच नव्हे तर नीट पद्धतीने जर केलं तर एक तासाभरात आपण खरंच परमात्म्याशी परमात्मा भावाशी अगदी संलग्न होऊन जातो. निरतिशय शांती समाधान जीवाला प्राप्त होतं. एवढंच नव्हे तर आपलं ते स्वरूपच आहे असं असल्यामुळं त्याचा सहजच लाभ आपल्याला होतो. आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ जे आदि अंति स्वयंभ स्वरूपची स्वये असं समर्थ म्हणतात. हरी हरी. स्वामीजींच्या कृपेनी, सर्व संतांच्या कृपेनी, पंढरीनाथांच्या कृपेनी आपल्या सर्वांना अशा प्रकारचं उपासनेचं सुख अहर्निश अखंडित मिळत राहो ही मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. हरिओम. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.